दुसरे पेत्र अध्याय 3। प्रिय मित्रांनो, हे दुसरे पत्र मी तुम्हाला लिहिले आहे। दोन्ही पत्रामध्ये या गोष्टींची आठवण करून देण्यासाठी तुमची शुद्ध मने जागी करण्याचा प्रयत्न केला आहे। देवाच्या पवित्र संदेशांनी वापरलेले शब्द आणि तुमच्या प्रेषितांकडून आपल्या प्रभू व तारणाऱ्याने दिलेल्या आज्ञांची तुम्ही आठवण करावी अशी माझी इच्छा आहे। पहिल्यांदा आम्ही जे तुम्हाला सांगितले ते तुम्ही समजावून घेतले पाहिजे। ते म्हणजे शेवटच्या दिवसात छट्टेखोर लोक येतील, जे आपल्या इच्छेप्रमाणे वागतील आणि म्हणतील, ख्रिस्ताच्या येण्याविषयीच्या अभिवचनाचे काय झाले, आम्हाला ते जाणून घ्यायचे आहे। कारण आमचे पूर्वज मेल्यापासून प्रत्येक गोष्ट जगाच्या निर्मितीच्या पासून जशी चालत आली तशीच ती आज सुद्धा घडत आहे। पण जेव्हा ते असे म्हणतात तेव्हा ते मुद्दामच विसरतात की फार पूर्वीपासून आकाश व पृथ्वी अस्तित्वात होती, जी देवाच्या शब्दाने पाण्यामधून आकारास आली। जेव्हा मागे जग अस्तित्वात होते तेव्हा याच घटनेमुळे महापूर येऊन पृथ्वीचा नाश झाला। परंतु आता जे आकाश व पृथ्वी आहेत ती याच शब्दाने अग्निद्वारे नष्ट होण्यासाठी राखून ठेवली आहेत। त्यांना त्याच दिवसासाठी राखून ठेवण्यात आले आहे जेव्हा अधार्मिक लोकांचा न्याय होऊन त्यांचा नाश होईल। परंतु प्रिय मित्रांनो, ही एक गोष्ट विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आणि 1000 वर्षे एका दिवसासारखी आहेत। देव त्याच्या अभिवचनाची परिपूर्ती करण्यासाठी उशीर लावणार नाही, जसे काही लोकांना वाटते। परंतु तो आमच्याशी धीराने वागतो, कारण आपल्यापैकी कोणाचा नाश व्हावा असे त्याला वाटत नाही। वास्तविक सर्व लोकांनी पश्चाताप करावा असे त्याला वाटते। परंतु प्रभूचा दिवस एका चोरासारखा येईल। त्या दिवशी आकाश मोठ्या गर्जनेने नाहीसे होईल व आकाशातील सर्व गोष्टी जळून नाहीसे होतील आणि पृथ्वीवरील लोक व त्यांची कामे उघडकीस येतील। जर अशा प्रकारे सर्व गोष्टींचा नाश होणार आहे तर तुम्ही कोणत्या प्रकारचे लोक असायला पाहिजे याचा विचार करा। तुम्ही आपले जीवन पवित्रतेने जगावे व देवाच्या सेवेत मग्न असावे। तुम्ही प्रभूच्या येण्याच्या दिवसाची वाट पाहावी यासाठी की देवाच्या येण्याचा दिवस अधिक लवकर यावा। त्या गर्जनेने आवाजाने आकाश पेटून नष्ट होईल व आकाशातील सर्व गोष्टी आगीत वितळतील। पण देवाच्या वचनाप्रमाणे जेथे चांगुलपणा वास करतो असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची आपण वाट पाहू। म्हणून प्रिय मित्रांनो, ज्या अर्थी तुम्ही या गोष्टीची वाट पाहत आहात त्या अर्थी आपणास प्रभूसमोर डागरहित दोषरहित व शांतता टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न करा। आणि ही गोष्ट मनामध्ये ठेवा की आपल्या प्रभूचा धीर म्हणजे तारण, ज्याप्रमाणे आपला प्रिय बंधू पाऊल याला देवाने दिलेल्या शहाणपणामुळे त्याने तुम्हाला लिहिले आहे। त्या पत्रात जसे इतर सर्व पत्रात असते त्याप्रमाणे तो या गोष्टीविषयी सांगतो। त्याच्या पत्रामध्ये काही गोष्टी आहेत ज्या समजण्यास कठीण आहेत। अज्ञानी व चंचल मनाचे लोक पवित्र शास्त्रातील इतर गोष्टीप्रमाणे या गोष्टींचा देखील विप्रयास करून गैरअर्थ लावतात व परिणामी आपला स्वतःचा नाश करून घेतात। यासाठी प्रिय मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी अगोदरच माहीत असल्याने स्वतःचे रक्षण करा। यासाठी की नियमशास्त्राविरहित लोकांच्या चुकीमुळे तुम्ही भरकटत जाऊ नये आणि तुमची जी विश्वासाविषयीची अडळ भूमिका आहे तिच्यापासून विचलित होऊ नये म्हणून सांभाळा। परंतु आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानात वाढत राहा। त्याला आता आणि अनंत काळपर्यंत गौरव असो।